आनंदी कसे राहाल? भाग 11. व्यायाम केल्यानं आनंद मिळतो का? सकाळी लवकर उठून जिमला व्यायाम करायला जायचं किंवा अगदी सकाळी फिरायला जायचं, ठरवलं की आपलं मन सकाळी लवकर न उठण्यासाठी 101 कारणं शोधत राहतं. याचा अनुभव आपण सर्वच जण अनेकदा घेत असतो. मात्र जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनाविरुद्ध वागून सकाळी व्यायाम करण्यासाठी बाहेर पडता, तेव्हा नक्कीच तुम्हाला आनंद होतो. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा मनातल्या आदल्या दिवशीचेच विचार येतात, हो की नाही?
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.